आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 28 मार्च 2021. विषय वास्तविकता. सोनेरी मजकूर. यशया. तुझ्या लोकांनी खरोखर कधीच तुझे ऐकले नाही. तू सांगितलेल्या गोष्टींकडे कधीच खरोखर लक्ष दिले नाही. कोणीही तुझ्यासारखा देव अजून पाहिला नाही. तुझ्याशिवाय दुसरा देव नाही, फक्त तूच आहेस. लोकांनी संयम पाळल्यास आणि तुझ्या मदतीची वाट पाहिल्यास तू त्यांच्यासाठी महान गोष्टी करशील. उत्तरदायी वाचन. यशया. याकोब, परमेश्वराने तुला जन्म दिला. इस्रायल, परमेश्वराने तुला निर्मिले. आता देव म्हणतो, भिऊ नकोस, मी तुझे रक्षण करीन. मी तुला निवडले आहे, तू माझा आहेस. जेव्हा तू अडचणीत असतोस तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो. जेव्हा तू नद्या ओलांडशील तेव्हा इजा होणार नाही. आगीमधून चालताना तुला भाजणार नाही. ज्वाळा तुला पोळणार नाहीत. तू माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहेस. म्हणून मी तुझा आदर करतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्यासाठी मी सर्व लोक आणि सर्व राष्ट्रे दान करीन. म्हणून घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या सर्व मुलांना गोळा करून तुझ्याकडे आणीन. मी त्यांना पूर्व आणि पश्चिम दिशेकडून गोळा करीन. मी उत्तरेला म्हणेन, माझे लोक मला परत दे. मी दक्षिणेला सांगेन, माझ्या लोकांना तुरुंगात ठेवू नको. दूरदूरच्या ठिकाणांहून माझ्या मुलांमुलींना माझ्याकडे परत आण. जी माणसे माझी आहेत, जी माझे नाव लावतात, त्या सर्वांना माझ्याकडे आण. मी त्या लोकांना माझ्यासाठी निर्मिले आहे. मीच त्यांना घडविले व ते माझे आहेत. धडा उपदेश. बायबल पासून निर्गम. मोशेच्या सासऱ्याचे नाव इथ्रो असे होते. मोशे त्याची शेरडे मेंढरे चारणारा मेंढपाळ होता. एके दिवशी मोशे वाळवंटाच्या पश्चिमेला होरे डोंगर म्हणजे सिनाय डोंगर या देवाच्या डोंगराकडे आपली मेंढरे घेऊन गेला. परमेश्वर म्हणाला, तेव्हा मी आता तुला फारूकडे पाठवित आहे. तर तू आता त्याच्याकडे जा आणि माझ्या लोकांना म्हणजे माझ्या इस्रायल लोकांना मिसरमधून तुझ्या पुढाकाराने घेऊन ये. निर्गम. मग मोशे देवाला म्हणला, तू मला पाठवले आहेस असे मी इस्रायल लोकांना सांगेन तेव्हा ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिले नाही. परंतु देव मोशेला म्हणाला, तुझ्या हातात ते काय आहे? मोशेने उत्तर दिले, ती माझी काठी आहे. मग देव म्हणाला, तुझ्या हातातली तुझी काठी जमिनीवर टाक. तेव्हा मोशेन तसे केले आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला व त्यापासून बाजूला पळाला. परंतु परमेश्वर मोशेला म्हणला, तुझा हात पुढे कर व त्या सापाची शेपटी धर. तेव्हा मोशेने तसे केल्यावर त्या सापाची पुन्हा काठी झाली. मग देव म्हणाला, याप्रमाणे तुझ्या काठीचा उपयोग कर म्हणजे मग तू इस्रायली पूर्वजांच्या परमेश्वराला म्हणजेच अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव याला भेटलास असा ते लोक विश्वास धरतील. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मी तुला आणखी एक चिन्ह किंवा पुरावा देतो. तू तुझा हात सगळ्याच्या आत तुझ्या छातीवर ठेव. तेव्हा मोशेने आपला हात साग्याच्या आत आपल्या छातीवर ठेवला. मग त्याने आपला हात बाहेर काढला तेव्हा त्यावर बफर सारखे पांढरे डाग दिसले. असा त्याचा हात बदलून गेला. मग देव म्हणाला, आता पुन्हा तुझा हात सगळ्याच्या आत तुझ्या छातीवर ठेव. तेव्हा मोशेने तसे केले. मग त्याने आपला हात तेथून काढला तेव्हा त्याच्यात बदल होऊन तो पुन्हा पूर्वी सारखा चांगला झाला. राजे अरामच्या राजाची इस्रायलशी लढाई चाललेली असताना त्याने आपल्या सैन्याच्या अधिकाऱ्यांची एक सभा बोलावली. राजा म्हणाला, अमुक ठिकाणी दबा धरून बसा आणि इस्रायली लोक येतील तेव्हा त्यांच्यावर हल्ला करा. पण संदेष्टा अलिशा याने इस्रायलच्या राजाला निरोप पाठवून सांगितले, सावधगिरीने वागा, त्या ठिकाणी जाऊ नका. येथे अरामी सैन्य लपून बसले आहे. ज्या जागेबद्दल अलिशाने सावधगिरीचा इशारा दिला त्या ठिकाणच्या आपल्या माणसांना इस्रायलच्या राजाने तसा निरोप पाठवला आणि बऱ्याच जणांचे प्राण वाचवले. या गोष्टीचा आरामच्या राजाला धक्का बसला. त्याने पुन्हा आपल्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, इस्रायलच्या राजासाठी कोण हेरगिरी करत आहे ते सांगा. तेव्हा त्या अधिकाऱ्यांपैकी एकजण म्हणाला, स्वामी, आमच्यापैकी कोणीही हेर नाही. इस्रायलचा तो संदेष्टा अलिशास त्यांच्या राजाला अनेक गुपिते सांगतो. अगदी तुमच्या शयनगृहात चाललेले बोलणे देखील. तेव्हा आरामचा राजा म्हणाला, कुठे आहे तो अलिशा? त्याला पकडायला मी माणसे पाठवतो. तेव्हा आरामच्या राजाच्या सेवकांनी त्याला अलिशा दूतांमध्ये असल्याचे सांगितले. मग आरामच्या राजाने घोडे, रथ आणि बरेचसे सैन्य दूतांकडे रवाना केले. ते रात्री तेथे पोचले आणि त्यांनी नगराला वेढा घातला. अलिशाचा सेवक पहाटे उठला आणि बाहेर येऊन पाहतो तो रथ घोडे यांसह नगराभोवती सैन्य पसरलेले. अलिशाचा सेवक अलिशाला म्हणाला, स्वामी, आता आपण काय करायचे? अलिशा म्हणाला, घाबरू नको. आरामच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य कितीतरी मोठे आहे. आणि अलिशाने प्रार्थना केली. तो म्हणाला, परमेश्वर, माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्याला नीट दिसेल. परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा त्याला अलिशाच्या भोवती अग्रीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले. मार्क येशूने आपल्या शिष्यांस बोलाविले. मार्क मग ते यरिहोस आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरिहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तिमय हा एकांधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता. जेव्हा त्याने ऐकले की नासरेतचा येशू जात आहे तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणून लागला, येशू दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप बसावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले. पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला, येशू दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. मग येशू थांबला आणि म्हणाला, त्याला बोलवा. तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्याला बोलाविल आणि म्हटले, धीर धर, येशू तुला बोलावीत आहे. त्या आंधळ्याने आपला झगा टाकला, कोणी मारली व तो येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? आंधळा मनुष्य त्याला म्हणाला, गुरुजी, मला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी. मग येशू त्याला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवलास म्हणून तू बरा झाला आहेस. लगेच तो पाहू शकला आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला. मत्तय म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. करिंथकरांस म्हणून देवाच्या दयेद्वारे आम्हाला ही सेवा मिळाली आहे. आम्ही धीर सोडत नाही. आणि जरी आमचे शुभवर्तमान आवरण घातलेले आहे जे नाश पावत आहे तशांसाठी ते आच्छादित आहे. या जगाच्या देवाने अविश्वासणाऱ्यांची मने आंधळी केली आहेत यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांना पाहता येऊ नये जो देवाच्या प्रतिमेचा आहे. कारण देव जो म्हणाला अंधारातून प्रकाश होवो त्याने तो प्रकाश आमच्या अंधकरणात ख्रिस्ताच्या चेहऱ्यात देवाच्या गौरवाच्या ज्ञानात दाखवावा. आम्हांवर चारी दिशांनी संकटे येतात पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, गोंधळलेलो आहोत पण निराश झालो नाही, छळ झालेले असे आहोत पण टाकून दिलेले असे आम्ही नाही, खाली पडलेलो असलो तरी आमचा नाश झालेला नाही म्हणून आम्ही धीर सोडित नाही. जरी बाह्यदृष्ट्या आम्ही व्यर्थ ठरत आहोत तरी आंतरिक दृष्ट्या आम्ही दिवसेंदिवस नवीन होत आहोत. कारण आमची हलकी व क्षणिक दुःखे ही आमच्यासाठी अनंतकडचे गौरव मिळवित आहेत जे दुःखापेक्षा कितीतरी मोठे आहे. म्हणून आम्ही ज्या गोष्टी कायमस्वरूपात दिसत नाहीत तिकडे आमचे डोळे लावित नाही पण जे दिसत नाही पण अविनाशी आहे त्याकडे डोळे लावतो. कारण जे दिसते ते क्षणिक आहे पण जे दिसत नाही ते अनंतकालिक आहे. आम्ही देवाच्या हाताने घडविलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आम्हाला चांगल्या कामासाठी निर्माण केले जे देवाने अगोदरच तयार केले होते यासाठी की त्यामध्ये चालणे आम्हाला शक्य व्हावे. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचनेकडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. सर्व वास्तविकता देव आणि त्याच्या निर्मितीमध्ये आहे, कर्णमधुर आणि चिरंतन आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही नश्वर आहे ते भौतिक मानवी श्रद्धेने बनलेले आहे आणि कशाचाही नाही. तेच वास्तविक आहे जे देवाला प्रतिबिंबित करते. भौतिक जीवनशैलीच्या श्रद्धा आणि स्वप्नांपासून पूर्णपणे वेगळे आहे हे जीवन दिवे आहे जे आध्यात्मिक पृथ्वीवरील ज्ञान आणि संपूर्ण पृथ्वीवर माणसाच्या आधिपत्याची जाणीव दर्शवते. हे समजून घेतल्यामुळे त्रुटी दूर होते आणि आजारी लोक बरे होतात आणि त्याद्वारे आपण अधिकार असलेल्या म्हणून बोलू शकता. त्याच्यावर काय प्रकट व्हावे हे लोकांना समजून घेण्यापासून निराश इब्रिलॉजीवर जेव्हा जेव्हा शहाणपणाच्या सहाय्याने त्याने आपली काठी खाली टाकली तेव्हा त्याने तो नाग झाला आहे असे पाहिले तेव्हा मोशे त्याच्या समोर पडून गेला. परंतु शहाणपणाने त्याला परत येऊन या सर्पाचे पालन करण्यास मनाई केली व मग तो घाबरून गेला. या घटनेत विज्ञानाची वास्तविकता दिसून आली. प्रकरण फक्त एक विश्वास असल्याचे दर्शविले गेले. बुद्धीच्या बोलण्याखाली साप वाईट दैवी विज्ञान समजून घेण्यामुळे नष्ट झाला आणि हा पुरावा एक कर्मचारी होता ज्यावर झुकणे आवश्यक होते. जेव्हा मोशेला समजले की त्याने जे काही उघडपणे पाहिले आहे ते खरोखरच नश्वर विश्वासाचे एक चरण आहे. कुष्ठरोग हा एक मरणार मनाची निर्मिती आहे आणि ही एक अवस्था नव्हती, ही वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाली आहे. जेव्हा जेव्हा मोशेने प्रथम त्याच्या मांडीवर हात ठेवला आणि भयानक आजाराने बर्फ म्हणून पांढरा बाहेर काढला आणि सध्या आपला हात नैसर्गिक स्थितीत परत केला तेव्हा समान सोपी प्रक्रिया ईश्वरीय विज्ञानाच्या पुराव्यामुळे देवाने मोशेची भीती कमी केली होती आणि आतील वाणी त्याच्यासाठी देवाचा आवाज बनली. ती म्हणाली जर ते तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत किंवा पहिल्यांदा ऐकला नाहीत तर ते होईल चिन्ह द्या की ते नंतरच्या चिन्हाच्या आवाजावर विश्वास ठेवतील. आणि म्हणूनच येणा या शतकांमध्ये जेव्हा येशूने आपल्या जीवनाचे विज्ञान दाखविले, ज्याने आपल्या विद्यार्थ्यांना पाण्याचे द्राक्षारस बदलून मनाची शक्ती दाखविली आणि आजारी लोकांना बरे करण्याचे व वाईट गोष्टी दूर कसे आणायचे याविषयी शिकवले, मनाच्या वर्चस्वाचा पुरावा जेव्हा समजून घेतल्यामुळे जीवनाची बुद्धिमत्ता आणि भौतिक गोष्टींकडून आध्यात्मिक आधारावर दृष्टिकोन बदलला जातो, तेव्हा आपण जीवनाचे वास्तव आत्म्यावरील ज्ञानावर नियंत्रण मिळवू आणि ख्रिश्चन किंवा सत्य आपल्याला त्याच्या दिव्य तत्वानुसार प्राप्त होईल. कर्णमधुर आणि अमर मनुष्य मिळण्याआधी आणि त्याच्या क्षमता प्रकट होण्यापूर्वी ही कळस असणे आवश्यक आहे. हे अत्यंत महत्वाचे आहे. दैवी विज्ञानाची ही ओळख येण्यापूर्वी होणारी अफाट कार्ये लक्षात घेता आपले विचार दैवी तत्वाकडे वळविण्यासाठी ती परिपूर्ण श्रद्धा आपली चूक सोडण्यास तयार असेल. समीक्षकांनी असा विचार केला पाहिजे की तथाकथित नश्वर मनुष्य माणसाचे वास्तव नाही, मग ते ख्रिस्ताच्या येण्याच्या चिन्हे पाहू शकतील. ख्रिस्त हा देवाची अध्यात्मिक किंवा खरी कल्पना आहे आणि तो आता अगदी पूर्वीसारखा आला आहे. तो गरिबांना सुवार्ता सांगत आजारी लोकांना बरे करतो व वाईट गोष्टी बाहेर टाकतो. ख्रिस्ती धर्माची मूलतत्वे पुनर्संचयित करणारी ही एक त्रुटी आहे, म्हणजेच प्रेषित दैवी उपचार नाही, ते ख्रिश्चनतेचे विज्ञान आहे जे ते पुनर्संचयित करते आणि अंधारामध्ये प्रकाशणारा प्रकाश आहे ज्याला अंधार कळत नाही. भौतिक शरीर आणि मन हे लौकिक आहेत, परंतु वास्तविक मनुष्य आध्यात्मिक आणि शाश्वत आहे. वास्तविक माणसाची ओळख हरलेली नाही, परंतु या स्पष्टीकरणाद्वारे ती सापडते. अस्तित्वाची आणि सर्व ओळखीची जाणीव असीमपणा त्याद्वारे ओळखली जाते आणि ती तशीच आहे. जेव्हा देव सर्व काही आणि सदा सर्व काळ त्याच्या अस्तित्वात असतो, तेव्हा मनुष्याने जे काही खरे आहे ते गमावले पाहिजे हे अशक्य आहे. मनाने महत्वाचे आहे ही कल्पना आहे आणि तथाकथित सुख आणि वेदना, जन्म, पाप, आजारपण आणि पदार्थांचा मृत्यू क्यू ही वास्तविक आहे. ही नश्वर विश्वास आहे आणि हा विश्वास कायमचा नाहीसा होतो. माणसाची आपली परिभाषा पुढे ठेवून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की कर्णमधुर आणि अमर माणूस कायम अस्तित्वात आहे आणि तो कोणत्याही जीवनाचा, पदार्थांचा आणि बुद्धिमत्तेचा अस्तित्वाच्या नश्वर भ्रमाच्या पलीकडे आणि त्यापेक्षा पुढे असतो. हे विधान दंतकथेवर आधारित आहे. नश्वर मनासमोर कोणते मॉडेल आहे? हे अपूर्णत्व, आनंद, दुःख, पाप, दुःख आहे. आपण नश्वर मॉडेल स्वीकारला आहे, आपण त्याचे पुनरुत्पादन करीत आहात. मग आपण आपल्या कामात लबाडीच्या मूर्तिकारांनी आणि भयंकर प्रकारांनी पछाडलेले आहात. अपूर्ण मॉडेलच्या सर्व मानवजातीकडून आपण ऐकत नाही काय? जग सतत आपल्या नजरेसमोर धरते. याचा परिणाम असा आहे की आपण त्या निम्न नमुन्यांचे अनुसरण करण्यास, आपल्या लाईफवर मर्यादा घालण्यास आणि तुमच्या मॉडेल्सची टोकदार रूपरेषा आणि विकृती आपल्या अनुभवामध्ये स्वीकारण्यास उत्तरदायी आहात. यावर उपाय म्हणून आपण प्रथम आपली दृष्टी योग्य दिशेने वळविली पाहिजे आणि नंतर त्या मार्गाने चालणे आवश्यक आहे. आपण विचारात परिपूर्ण मॉडेल तयार केले पाहिजेत आणि सतत त्याकडे पाहायला हवे, किंवा आम्ही त्यांना कधीही भव्य आणि उदात्त जीवनात कोरणार नाही. निस्वार्थपणा, चांगुलपणा, दया, न्याय, आरोग्य, पवित्रता, प्रेम, स्वर्गाचे राज्य, आमच्यात राज्य करा आणि पाप, रोग आणि मृत्यू अदृश्य होईपर्यंत कमी होईल. सर्व वास्तविक चिरंतन आहे. परिपूर्णता वास्तविकतेला अधोरेखित करते. परिपूर्णतेशिवाय काहीही खरे नाही. परिपूर्णता प्रकट होईपर्यंत आणि वास्तवात येईपर्यंत सर्व गोष्टी अदृश्य होती. आपण सर्व बिंदूंवर वर्णक्रमाने सोडले पाहिजे. आपण अंधश्रद्धेचे काहीतरी देणे चालू ठेवू नये, परंतु आपण त्यावरील सर्व विश्वास सोडला पाहिजे आणि शहाणे असले पाहिजे. ख्रिस्त सारख्या वैज्ञानिक अस्तित्वाविषयी आणि दैवी उपचारांविषयी समजून घेण्यासाठी परिपूर्ण सिद्धांत आणि कल्पना, परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मनुष्य, विचार आणि प्रात्यक्षिकेचा आधार म्हणून. जर माणूस एकेकाळी परिपूर्ण होता परंतु आता त्याचे परिपूर्णता गमावले असेल तर मनुष्यांनी देवाची प्रतिक्षिप्त प्रतिमा मनुष्यात कधीही पाहिली नाही. हरवलेली प्रतिमा कोणतीही प्रतिमा नाही. खरे प्रतिरूप दिव्य प्रतिबिंबात हरवले जाऊ शकत नाही. हे समजून घेत येशू म्हणाला, जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. परिपूर्ण मॉडेल आपल्या विचारांमध्ये उपस्थित राहू द्या. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गूढ सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते. खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.